सर तुमचं नाव सांगा.
सोनोशिंग भाऊलाल पाटील. सोनोशिंग भाऊलाल पाटील.
वय काय म्हटलं सर?
वय माझं आता 53. किती रहा? 53.
हो, इन जनरल. बरं, केंद्र तुमचं हेच
आशागड.
आशागड.
आशागड आणि एक्स्ट्रा गंजाड अतिरिक्त.
हो हो. सर शिक्षण काय झालं आपलं?
माझं एम ए बी एड.
एम ए कशामध्ये गेलं सर?
मराठी.
सर टीचर म्हणून तुम्ही कधीला जॉईन झालं?
93. जानेवारी 93.
हो हो. त्याच्यानंतर काही आणि के पी म्हणून सुरुवात कधी केली तुम्ही?
के पी म्हणून 2000 म्हणजे मी 2000
त्याच्यानंतर हेडमास्टर वगैरे होतो.
हां, 2011 मी एच एम म्हणून होतो.
बरं.
ग्रेडेबल मुख्याध्यापक.
हो हो.
2011 आणि 2014 मग मला के पी म्हणून मिळालं केंद्रकडून. हां, मग तलासरीमध्ये मी 5 वर्षे तिकडे गेले 2014 पासून. तलासरी.
सर टीचर झाल्यानंतर काही ट्रेनिंग पण तुमच्या झाल्या असतील? एखादी मोठी ट्रेनिंग वगैरे झाली होती
टीचर? पी टी, स्मार्ट पी टी वगैरे ट्रेनिंग आमच्या.
स्मार्ट?
हां, स्मार्ट पी टीचा.
स्मार्ट
पी टीचा मोठं ट्रेनिंग झालेलं. सेवा अंतर्गत प्रशिक्षण तर मग आमचं तो भागच होतो.
सर के पी झाल्यानंतर काही मोठी ट्रेनिंग झाली असेल ना तुमची?
के पी झाल्यानंतर मोठं ट्रेनिंग
केंद्रप्रमुखच्या व्यतिरिक्त
के पी एल व्यतिरिक्त. के पी एल व्यतिरिक्त असं मोठं ट्रेनिंग नाही झालं. पण पुण्याला आमचं एक पण ह्याच्यानंतर एक ट्रेनिंग झालं.
असं असं त्याच्या अगोदर नाही झालं?
नाही, त्याच्या अगोदर.
असं असं त्याच्या अगोदर के पी म्हणून काय दुसरं ट्रेनिंग?
तसं तू दुसरं काय ट्रेनिंग नव्हतं
कारण तुम्ही 2014 म्हणून झालं ना.
तर हां, पुण्याला आमचं ट्रेनिंग सुरुवातीला झालेलं आहे.
हां, के पी म्हणून.
हां, के पी म्हणून.
कोणतं होतं ते?
ते आता 2-3 ट्रेनिंग झाले होते पुण्याला. ते ॲक्झॅक्ट नाव आता
हो
झाले.
बरं सर, के पी एलचं ट्रेनिंग कधी झालं तुमचं?
के पी एलचं ना
जवळच्या
16-17
सुरुवातीला.
के पी एल पी.
हो.
आम्ही पवार सर होते त्यावेळेस.
हां हां.
ते आपले
भास्कर पवार.
पवार सर.
भास्कर पवार
नाव. पवार सर होते याला. डायटचे. डायटचे ते गेले.
आणि तुमच्या इकडून कोणते होते डायट? डायटकडून.
कुठून?
डायटकडून.
इकडनं कोण नव्हतं. भिवंडीचे आपले
संभाजी वगैरे.
हां हां, संभाजी वगैरे. पवार सर त्यांच्यावर खूप शिकायला मिळालं के पी एलमध्ये.
मैथिली वगैरे.
हां, मैथिली. मैथिली मॅडम. आणि के पी एलचा खूप फायदा आम्हाला झाला. कसं एक लिडरशिप डेव्हलप कशी करायची समजलं.
सर जनरली के पी एल म्हणजे काय वाटलं तुम्हाला असं सांगा?
जनरल म्हणजे के पी एल पीमध्ये ना मेन म्हणजे लिडर कसा असावा.
हो हो.
हे आम्हाला तिथं समजलं के पी एलमध्ये. पूर्वी आमचं कसं होतं की हे झाला की साहेब साहेबगिरी. हे घेतलं ना तर खरे आम्ही मुलांचे शिक्षकांचे मित्र झालो. म्हणजे जसं म्हणजे
घराचं बंद करू का?
तर खरा म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षकांना म्हणजे मार्गदर्शक भूमिका काय असते याची खरी जाणीव आपल्याला आपण झाली की मार्गदर्शकाची भूमिका. आणि मग तेव्हापासून म्हणजे जसं आपण म्हणतो ना की निगेटिव्हमधून निगेटिव्ह निघतं, पॉझिटिव्हमधून पॉझिटिव्ह येतं, तर ती एक म्हणजे लोकांशी जर आपण पॉझिटिव्ह ठेवलं विचार, त्यांना जर मार्गदर्शन केलं तर लोक काम दुपटीने करतात आणि ते एक लिडरशिप.
सर किती दिवसाचं ट्रेनिंग होतं
हे? आम्ही म्हणजे ना सर लगोपाठ 3 वर्ष हे आम्ही के पी एल पी
सुरुवातीचं किती दिवसाचं होतं
म्हणजे मध्ये मध्ये व्हायचे ते सेक्टर कंटिन्यू राहायचे, मध्ये मध्ये पण एक एक महिने 2-2 दिवस 3-3 दिवस कंटिन्यू राहायचे ते. ते बोलवायचे आम्हाला तिकडे विक्रमगडला वगैरे असे.
सर कोविड पूर्व के पी असताना किंवा म्हणजे ट्रेनिंग झाल्यानंतर कोविड पूर्व तुमचं एक वीकली शेड्यूल कसं होतं?
कोविडपूर्वी कोविडपूर्वी म्हणजे डेली आपल्या व्हिजिट, शाळा व्हिजिट, शैक्षणिक कार्य
म्हणजे मीटिंग. आठवड्यातून किती व्हिजिट वगैरे काय होत असतील?
आठवड्यातून आमच्या म्हणजे जवळजवळ 7-8 तर व्हिजिट व्हायच्या
असं.
हां 6-7 व्हिजिट व्हायच्या. नंतर मग आपलं प्रशासकीय कामकाज आहेच ते तर कोविडपूर्वी पण होतंच.
हो हां आणि कोविडच्या अगोदर?
हां कोविडपूर्वी पण ते आपल्याला.
आणि मग कोविडचं शेड्यूल कसं होतं कोविडमध्ये?
कोविडमध्ये मग आम्ही काय केलं, आता कोविडमध्ये शाळा बंद होत्या, मग आम्ही काय केलं की शिक्षकांना पाड्यावर व्यवस्था केली, पाड्यावर. आणि शिक्षकांना आम्ही तिथे जाऊन सांगायचं की तुम्ही पाड्यावर जे जे मुलं असतील शाळेत तर बोलू शकत नाही, मग पाड्यावर आम्ही व्यवस्था केली 5-7 मुलं आणि त्यांचं आम्ही नियोजन केलं. आणि त्या ठिकाणी शिक्षक आणि गावातले प्लस जे शिक्षक तरुण आहेत त्यांचा उपयोग करून घेतला. आणि मग शिक्षण कसंच चालू राहील मुलांचं त्यासाठी आम्ही एक एक तास 2-2 तास बस करायचो आणि तिथे अभ्यास दिला जायचा मुलांना आणि तोच अभ्यास मग पूर्ण करून घेऊन मग आमचे शिक्षक त्या पाड्यावर सर अशा प्रकारे नियोजन केलं की शिक्षक खंड पडता कामा.
सर तुमचा पी एम सीमध्ये सहभाग कसा होता, कसं वाटलं पी एम सी त्यावेळेस काय काम चालायचं?
पी एल सीमध्ये म्हणजे ना जे पी एल सी झाल्यात ना त्याच्यामध्ये अनेक समस्यांवर आम्ही संशोधन केलं, समस्या किंवा विश्लेषण याच्यावर आम्हाला खूप शिकायला मिळालं तिकडे पी एल सीमध्ये.
काही एखादा प्रसंग सर?
प्रसंग
म्हणजे काही इश्यू वगैरे असं मोठा
इश्यू म्हणजे मागे
सुरुवातीला असे काही
गोष्टी जे आम्हाला ते सांगितलं ना तिथून त्या समस्या विश्लेषण वगैरे त्याच्यामध्ये आम्ही गणिताच्या समस्या हे केल्या होत्या की गणितामध्ये लोक मुलांचे पाडे गणित करताना काय चुका करतात आणि ते आम्ही शाळांमध्ये राबवलं ना त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह मला लोकांच्या मुलांमध्ये प्रतिसाद मिळाला, चांगली प्रगती झाली. त्याच्यानंतर वाचन लेखनचं आम्ही केलं, तोही एक प्रोग्राम आम्ही चांगला केला. चांगल्या प्रकारे मुलांनी त्या लेखनामध्ये चांगल्या गोष्टी लिहिल्या, स्वतःच्या गोष्टी पुस्तकं लिहिली, तोही आम्ही म्हणजे शिक्षकांना पण खूप आवडलं ते की नाही बाबा काहीतरी मुलांना स्वयंअध्ययन होत आहे आणि मुलं शिकतायत तरी असे या समस्या हेरून त्याचं विश्लेषण करून काय याच्यावर उपाय शिक्षकांकडून आम्ही याच्यावर सगळं संशोधन करून की काय करता येईल की शैक्षणिक वातावरण मुलांमध्ये सुधारायला मिळू शकतील.
तरी त्याच्यामध्ये काय अडथळे यायचे असं तुम्हाला तुमच्यामध्ये?
अडथळे म्हणजे दुसरे अडथळे म्हणजे 1-2 शिक्षक विरोध करायचे, दुसरं काय नाही. बाकीचे असे अडथळे आम्हाला दुसरे मला तर काही जाणवले
नाही. पी एल सीमध्ये
पी एल सीमध्ये सुद्धा काय असं अडचणी वगैरे काय वाटलं उरलं कारण शिकायला मिळत होतं. कारण पी एल सीच्या व्हायच्या चर्चा व्हायची ना याच्यात खूप सगळ्या लोकांचा अनुभव ऐकायला मिळायचे आणि त्याच्यामुळे ते शिकायला मिळत होते. मला अडचण तर मला असं काही
कधी तुम्हाला शेड्यूलमध्ये वेळ नसेल भेटत असं काही पण पी एल सीची मीटिंग टाकायला
नाही तसं काय जसं आम्ही कारण त्या मजेने करायचो कारण ते
इकडं तिकडं
जिथे जिथे शिकायला मिळत होतं त्यासाठी आम्ही ना वेळ तर आम्ही काढत होतो कारण जिथे चांगलं मिळतंय आज सुद्धा आपल्याला म्हणजे जुनं टाकून नवीन जे काही मिळ शिकायला मिळतं तर त्यासाठी. आणि पी एल सीमध्ये नवीन नवीन ज्ञान मिळायचं, नवीन नवीन चर्चा व्हायची आणि त्याच्यावर तोडगे निघायचे तर ते खूप म्हणजे चांगलं वाटायचं. आणि त्यासाठी आम्हाला पालघरला बोलायचे तरी आम्ही नाही आम्ही मॅडम आम्हाला टाईम द्या आम्ही येतो मॅडम डिफ्युरत आम्ही कारण त्याला विरोध मला मी तरी कधी केला नाही कारण ही चांगली गोष्ट शिकायला मिळते ना. कारण की जे पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकली जे आपल्याला ऐकायला मिळते आणि सर्व लोकांची चर्चा विचार त्यांचं तिकडचं नॉलेज ते आपल्याला मिळते त्याच्यातून आपण एक समृद्ध होतोय. त्याच्यामुळे
पी एल सीमध्ये तुम्ही एखादा असा काही विषय काही गोष्टी तुम्हाला खूप युनिक वाटल्या त्यावेळेस आणि तुम्ही पी एल सीमध्ये मांडल्या द्या असं काही थोडंसं आठवणीतले?
पी एल सीमध्ये ना हे जे काहीतरी पॉम्प्लेट आमच्याकडून करून घ्यायचे ना पॉम्प्लेट सोडवायचे बघा ते
त्याच्यावर तुमच्या भागातला खूप ज्वलंत इश्यू असा तुम्ही पी एल सीमध्ये
आमच्या भागातला हे म्हणजे इथे वाचन लेखन आपलं नाही, पहिलीच्या दुसरीच्या मुलांचा आम्ही जो प्रोग्राम राबवला होता श्रवण भाषण, हा श्रवण भाषण तो उपक्रम आम्ही जोर राबवला होता.
नाही पण तो कसा कसं काय तुम्हाला सुचलं काय?
नाही पी एल सी मधून आम्हाला ते शिकायला मिळालं की असं आपल्याला उपक्रम चालू हे करायचं आहे. पी एल सी मध्ये ती चर्चा झाली कशाप्रकारे ही समस्या अशी होती की आदिवासी मुलं आहेत आणि आदिवासी मुलांना जरा म्हणजे बोलायला ते म्हणजे त्यांची भाषा आणि प्रमाण भाषा याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. म्हणून ते श्रवण त्यांना जास्त श्रवण कसं होईल आणि श्रवण करून ते बोलतील कसे आणि याच्यासाठी मग ते एक पी एल सीमध्ये चर्चा झाली आणि ते तो उपक्रम तुम्ही राबवा असं म्हणून आम्हाला सांगितलं आणि मी मग केंद्रात जो राबवला तर अक्षरशः म्हणजे मुलांना वस्तूवर्णन वगैरे जे करायला सांगायचं ना तर एवढी न बोलणारी मुलंसुद्धा एकदम छानपैकी बोलायची तर त्याच्यावर त्या वस्तूची महत्त्व सांगायची एवढं त्या गोष्टी पण सांगायची आणि इतकं त्यांना छान
आठवणीतून एखादी गोष्ट मुलांनी सांगितलेली किंवा त्यांची ट्युनिंग वगैरे असं काही.
एक म्हणजे मुस्लिम मुलगा होता, मुस्लिम मुलगा, त्याने मराठीमध्ये एकदम छान अशा गोष्टी आम्हाला सांगितल्या ते मला फार आवडलं की त्याची मराठी एवढी चांगली म्हणजे घरी त्यांचं हिंदी वातावरण होतं पण त्याला याच्या म्हणजे खूप याच्यात आला ना उपक्रमात त्याने एवढी मराठी गोष्ट ती आता गोष्ट मला आठवत नाही पण त्याने ती गोष्ट स्वतः तयार करून तो स्वतः त्याच्यात शब्द टाकायचा. त्यावेळेस मला वाटतं आपल्या या पण होत्या सिकेच्या आपल्या मॅडम त्या पण आचार्य शेके रावळ सरपंच त्यांनाच होते की स्वतः कसे लोक मुलं वाक्य तयार करतात स्वतःची हे जे स्वतः म्हणजे नवीन निर्मिती कशी होते ते आणि दुसरं म्हणजे आम्ही ते चित्रवर्णन सारखी तरी गोष्ट होती बोट का पाण्यात जाते आणि बोट पाण्यात जाते आणि मग पुढे हिचं काय झालं याच्यावर ते मुलं एवढी छान बोलली की ते एकाला विचारलं नाही सांगतो तर मासे पकडायला गेला तर मासे पकडूनच आणेल आणि तो सुखरूपच येईल संस्कार वादळ विदळ होईल तर नाही सर नाही होणार देव त्याला बरोबर आणेल म्हणजे अशा ते देव अशा प्रकारे त्यांचे अनुभव ते सांगायचे पॉझिटिव्हली आणि तो येईलच म्हणजे आणि त्याला खूप मासे मिळतील म्हणजे वादळ होईल नाही वादळ अजिबात होणार नाही येईल तो हा म्हणजे चांगल्या प्रकृती ते आपल्याला विचार ते व्यक्त करायचे म्हणजे पुढे काय होणार आहे ते विचार ते व्यक्त करायचे बोलत नाही पूर्वी म्हणजे त्याच्यामध्ये बोलणं म्हणजे आपण गेलो तरी बोलत नव्हते पण हे जेव्हा सांगितलं ना एवढे एकदम बोलायला लागले ना आपण गेलं तरी ते एकदम सर गोष्ट सर वर्ण सांगू असं काही वस्तू त्यांना सांगितलं दिवसात एकदा एकाला तुम्ही फुल सांगितलं मला त्याने फुल दिलं मला त्याने मी गेलो फुल दिलं ते जास्वंदीचं फुल होतं त्याच्यावर सांगितलं फुल कसायचं आहे तर मी सांगू मी सांगू जास्वंदीचं मग कोणता देवाला आवडतं गणपतीला म्हणजे त्यांची आणि याचा रंग कोणता आहे कोणाच्या घरात फुल लावली येतच ते एवढे चांगले बोलायचे ना हे गणपती बापाला देतो असं करतो एवढ्या म्हणजे त्यांना माहिती झाली खूप म्हणजे आणि घरातल्या वस्तू वर्णन वगैरे अति छान करायचे. तर याच्यामधून आहे ना की शिक्षकांना कसं मार्गदर्शन केलं पाहिजे शिक्षकांना कसं शिकवलं पाहिजे या प्रोग्रामला खूप शिकवलं.
हो हो आणि सर तुमचा पी एल सी मधला जो कार्यक्रम होता मग त्याच्यामध्ये सपोर्ट वगैरे कसा भेटायचा तुम्हाला
तिथे
तुमच्या सिनियरकडून पण पी एल सीमध्ये कोणी वगैरे येत असतात ना
सिनियर आमचे म्हणजे विस्ताराधिकारी वगैरे यायचे ना ते पण चांगले सांगायचे ते उलट आम्हाला सांगायचे
त्यांची ट्रेनिंग घेतली होती का
नाही त्यांची ट्रेनिंग पण ते
बघायचे
आणि बघायचे ना ते प्रदर्शन वगैरे बघायचे ना ते सुद्धा सांगायचे. एक आता मी ते प्रदर्शन घेतलं होतं आशाकड आपल्या सारू पाड्याला तर सगळ्या केंद्र प्रमुखांना बोलवलं होतं साहेब त्याने आदेशच काढला की पाटील जरा असंच करताय सगळे तिथे जा आणि ते बघा जरा काय हा आणि ते प्रदर्शन तुम्ही बघा ते मुलं कशी बोलतात ते बघा तर सर्व केंद्र प्रमुख आले होते आणि ते पण बरं आमच्यामध्ये कसं आमच्यामध्ये रेग्युलर के पी कमी आहे शिक्षक आहेत ना त्यांच्याकडे सर्व त्यांना दिलं त्यांना मार्गदर्शन केलं की सर त्यांना खूप आवडलं आणि ते बोलते की हे अतिशय छान असं आमी पण करू शकतो बा तिकडे.
सर तुम्ही के पी म्हणून मग कसं काही ट्रेनिंग वगैरे घेतली होती का टीचरची काय गोष्टी लक्ष ठेवायचं असं काही
म्हणजे मी तिथून जे के पी एल यायचो ना शिक्षण परिषदे माझा स्पेशल विषय राहता शिक्षण परिषद आमची व्हायची ना स्पेशल आमचे हे विषय आम्ही म्हणजे आपली शिक्षण परिषद व्हायची दर महिन्याला त्याच्यात विषय मी नेहमी सांगायचो मार्गदर्शन करायचं मुलांना शिक्षकांना आणि शिक्षकांना कधी त्याचं असं बोधरशांना वाटलं की नाही हे चांगलं आहे आणि जसं आपण जी अभ्यासात शिकलोय त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी शिकत मिळत ना त्याचा खूप फायदा शिक्षकांना पण होतो.
सर आदिवासी भागामध्ये मग पाठिंबा टीचरचा वगैरे या गोष्टी कारण थोडासा रिमोट एरिया वगैरे कसा वाटलं तुम्हाला?
म्हणजे काही शिक्षक थोडेसे विरोध करतात पण ते आपण दहाटकी सोडून चालायचं. पण सर
अशा पद्धतीचा विरोध होता असं काही?
म्हणजे हे आपलं आहे वेगळं, आपण हे पुस्तकाच आहे असे काही दोन चार लोक, पण तेही नंतर बदलले. काय
एखादा उदाहरण
ऐका, ते आम्ही हे जेव्हा उपक्रम राबवला तर ते म्हणतात हे काय उपक्रम आणलं तुम्ही, आम्ही शाळेतच राहिले, आमचे उपक्रम आम्ही एक्स्ट्रा का ताण पडतो ना तो एक्स्ट्रा ताण असं ते सांगायचे. ते विरोध केला पण मी त्यांना समजून सांगितलं ते हे जे आहे ते आपल्या शिक्षणाला धरूनच आहे, हे काही शिक्षणाच्या बाहेरचं नाही. आणि मुलं आपली बोलकी झाली पाहिजे, शिकली पाहिजे, वाचता आलं पाहिजे, लेखन आलं पाहिजे, गणितीगिरी आल्या पाहिजे, यासाठी आपण वेगळे प्रयोग करतो आहे. आणि उलट मग जे काही शिक्षक होते हे तेच त्यांना नाव ठरलं. अशा गोष्टीला विरोध कसे
करणार?
म्हणजे मी न बोलता शिक्षक दुसरे लोक त्यांना सांगायला की तुम्ही असे विरोध शैक्षणिक गुणवत्तेसाठी जर कार्यक्रम होतोय आणि तेही मग त्यांना त्यांची चूक समजली.
बरोबर सर, लॉकडाऊन मध्ये तुमची काही ट्रेनिंग वगैरे झालेली का?
लॉकडाऊन
अभ्यासक्रमा संदर्भात किंवा टीचिंग लर्निंग मटेरियल संदर्भात?
तसे आमची फक्त 25 मिनिटं
काही झूम बीम
नाही, ट्रेनिंग नाही. पण 25 मिनिटाला आमचे असे म्हणजे थोडेसे मिटिंग्स व्हायचे, ऑनलाईन मिटिंग्स व्हायच्या. आणि ऑनलाईन मिटिंग्सवरच आम्ही ते कोविडमध्ये एकच होता की घरापर्यंत पोहोचणे हा आमचा मुद्दा त्यांच्या मुलांचा. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, कसं नियोजन केलं पाहिजे हेच आमचं चालायचं. त्यासाठी स्पेशल ट्रेनिंग वगैरे त्या काळात नाही झालं, त्या काळात नाही झालं.
बरं सर, मग कोविड काळामध्ये काय अडचणी वाटल्या तुम्हाला?
कोविड काळामध्ये म्हणजे मुलं जे आहेत
तुमच्या भूमिकेमध्ये,
हां, की म्हणजे माझ्या कामात पण म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम यायचे, म्हणजे बाहेर फिरू द्यायचे नाही वगैरे. तर त्या बरेच त्रास, म्हणजे पोलीस पण कधी कधी पकडायचे गाडी भरू नका घरात जसा, ते तर आले झाले. पण पालकांचे पण प्रॉब्लेम होते, पालक पण जरा वातावरण हे केलं ना तर पालक पण पाठवायचे नाही, म्हणजे नाही जायचं तिथे. म्हणजे आम्ही जरी आता एखाद्या घरी किंवा कुठे मुलांना जमा करतो तरी पालक घाबरायचे. पण आम्ही पालकांचं पण आम्ही प्रबोधन करायचो की नाही काही होणार नाही, आपण मास्क घेऊ, सुरक्षितता वापरू, लांब लांब बसू. आणि जास्त मुलं नाही बसायचं, म्हणजे 5-7 मुलं लांब लांब बसून त्यांना आम्ही शिक्षण द्यायचं. पण विरोध करायचे, काही सरपंच आहे वगैरे आहे काही तर बातम्या पण द्यायचे मग की असं असं चालू आहे. त्याचा आम्ही काही डबमगलो नाही त्याला, आम्ही चांगलं काम करतोय
असं काही प्रसंग तो बातम्या देण्याचा.
बातम्या पेपरला बातमी दिली होती आमचे के पी स्वतः शिकवत होते आणि ती बातमी डायरेक्ट दिल्लीला देऊन टाकली, दिल्लीच्या कुठेतरी. तर तिथून ते आमच्या के पीला नोटीस आली. तर खूप आमचे आम्ही नाराज झालो, पण तो खूप नाराज झाला. गावड म्हणून के पी आहेत आणि नोटीस आली, मग त्याचं उत्तर दिलं. आता पाड्यावर शिकवत होता पण ते एखाद्या पत्रकाराने दिलं की रोड आणि कोविडमध्ये याने असं केलं, असं शिकवलं, मुलांना एकत्र केलं. त्याला मानसिक खूप त्रास झाला त्यावेळेस. मग साहेब ऑफिसला
ग्रामपंचायतीने किंवा काही
कोणीच काही म्हणते, जेव्हा के पी वर आलं ना तर कोणीच काही बोललं नाही. आम्हीच ते उत्तर तयार करून दिलं की बाबा आम्ही चांगलं काम करत होतो आणि सगळे नियम पाळून आम्ही कोविडचे नियम पाळून करत होतो. मग झालं, त्याला डायरेक्ट दिली होऊन ते नोटीस आली. तर ते खूप वाटलं की कारण चांगलं काम करत होती, चांगलं काम करताना मग असं ती खूप सिक्युरिटी आम्हाला घ्यावी लागायची.
बरोबर. आणि ऑनलाईन करताना मग मोबाईल कोणाकडे नसणार काही, तर त्या मुलांना तो ऑनलाईन लेसन पण कधी कधी पोहोचत.
ऑनलाईन जण आम्ही काय करायचो, जिथे आम्ही घरायचो ना, कारण मोबाईलचे प्रॉब्लेम आहे. होतेच मग प्रॉब्लेम होते नव्हतेच ते. आम्ही काय करतो, जिथे बसायचो तिथेच फळ्यावर आमचा अभ्यास असायचा. तिथे अभ्यास जिम आयला, अभ्यास दिला जायचा. तिथे इथे येऊन ना तुम्ही लिहून घेऊन जा, अभ्यास दिला तिथे लिहून घेऊन जायचं. मग पालक पण लिहून घेऊन जाईल, कोणी पण लिहून घेऊन जाईल आणि तो मुलांना द्यायचा, मुलं ते करून आणतील, हा तिथे ठेवून द्यायचं. म्हणजे अशा प्रकारे आम्ही बोर्ड करून त्याची व्यवस्था केली होती, कारण मोबाईल तर मोस्टली नव्हतेच मुलं लोकांकडे. आणि लहान मुलं आमचे लहान मुलांना मोबाईल
कसं काय
म्हणून कॉन्टॅक्टवर आमचा भर होता की आम्ही जेव्हा तिथे जाऊ थोडंफार तरी त्यांना शिकवायचं, अभ्यास द्यायचं त्यांना आणि त्यांना लिहि सांगायचं लिहू राहणार एवढा.
फक्त स्थानिक काही पोरांशी मुलांशी काही कॉन्टॅक्ट असेल, म्हणजे मुलं म्हणजे मोठे मुलं जे
मोठी म्हणजे त्या पाड्यातली जी मुलं आहेत ना, नववी झाली, दहावी झाले, ते लक्ष द्यायचे. त्यांचे त्यांच्यावर थोडी जबाबदारी टाकायचे, तुम्ही अभ्यास करून घ्या, त्यांच्याकडून हे लिहून घ्या, हे गणित आधी सोडून घ्या, अशा प्रकारे त्यांनी ते सोडवलं ते तुम्ही ते आणून ठेवा. तर मग तशी मदत आम्ही ते त्यांची घ्यायचो.
त्यावेळेस शिक्षकांना पण काही कोविड बीड झाला तर कंडिशन
पहिल्या याच्यात तर नाही झालं, पण दुसऱ्या याच्यात खूप शिक्षकांना कोविड झालं.
हां,
पहिल्या लाटेमध्ये मग थोडंसं बंदी, पण दुसऱ्या लाटेत खूपच
म्हणजे सर. आता तुम्हाला मी विचारलंच या गोष्टी अगोदर, त्याच्या अगोदर जे के पी एलचे प्रोग्राम झाले त्याच्या त्या प्रोग्राममध्ये आणि ह्या प्रोग्राममध्ये काय थोडा फरक वाटला तुम्हाला?
फरक तर म्हणजे दोन ठिकाणी शिकायलाच मिळालं चांगल्या पाहिजे. मागे प्रोग्राम जे होते त्याच्यात पण शिकायलाच मिळालं, पण याच्यामध्ये नवीन नवीन आम्हाला काय 5D मॉडेल वगैरे काय ते 5D मॉडेल आम्हाला खूप आवडलं. लोकांना म्हणजे पॉट ऑब्झर्वेशन कसं करायचं ते एक आमचे आवडलं. नंतर लर्निंग वॉक वगैरे जे संकल्पना आहेत, लर्निंग वॉक कसा असतो, कशी जावती विजिट असते, तर ह्या गोष्टी ज्या आम्हाला खूप चांगल्या शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ना ते विश्लेषण करणे, समस्या विश्लेषण, कृती आराखडे, हे जे आहेत ना हे नवीन शिकायला मिळालं. आणि शिक्षकांना पण नवीन नवीन होतं.
बरं, याच्यामध्ये तुम्हाला मी मॉडेल वाईजच असा आता विचारतो ते सर, काय वाटलं डेटा ॲनालिसिस मॉडेल कसं वाटलं तुम्हाला?
खूप म्हणजे डेटा ॲनालिसिसमध्ये आपल्याला मुळापर्यंत कसं जाता येईल, समस्या निराकरण कसं होईल, त्यासाठी या डेटा विश्लेषणाचा खूप आम्हाला फायदा झाला. आणि ते अतिशय चांगलं एक डेटा विश्लेषण.
काय उदाहरण?
आणि घटक चाचणीचं विश्लेषण केलं. घटक चाचण्या की कशा कुठला प्रश्न सोडायला मुलांना त्रास होतो, एक जास्त चुकता कुठं चुका कुठे होतात याचे विश्लेषण केली. त्याच्यानंतर बरेचशा मुलांचे श्रुतलेख आपल्या लेखनामध्ये चुका होत्या, मग त्याच्यावर आम्हाला उपक्रम घेता आले किंवा त्याच्यावर संशोधन करता आलं की त्याच्यावर आपल्याला काय करता येईल. जास्तीत जास्त लेखनामध्ये असं चुका करतात लोक मुलं, मग ते आम्हाला त्याच्यात
एक्झॅक्ट. सुरुवातीला टीचरला पण तुम्हाला काय रिपोर्ट द्यावा थोडासा गोंधळ असून?
नाही, काय गोंधळ नाही वाटलं सर, कारण की
तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे. हां
हां,
म्हणजे जेणेकरून म्हणजे असं काही, मग तुम्ही टीचरला कसं काय त्यांचं कम्युनिकेशन घे?
शिक्षकांना आम्ही समजून सांगितलं का मग प्रश्न निर्माण व्हायचं, कारण की ते शिक्षकांना सांगितलं,
कारण ते सगळ्या गोष्टींचं थोडंसं. हां
हां, तर
वेगळ्या चाकोरी चाकोरीतून
चाकोरीतून हां, म्हणजे दोन चार लोक आम्ही सांगतात ते असतात, ते नंतर येतात, पण ते बाकी इतर लोकांसमोर येतात. कारण मला तर मी जर सांगितलं, कारण आपण जे सांगणार ते मुलं शिक्षकांना माहिती आहे चांगल्यासाठी आहे, म्हणून जे विरोध करणारे आहेत ते दोन चार असतात, बाकी इतर मला विरोध सगळं केला नाही.
त्याच्यानंतर तुमचं आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे, कसं तयार करायचं ते वगैरे, गुगल मॅपिंग आमकं दमकं खूप, तर ते पण गोष्टी असेल. हां, तिला तुम्हाला
गुगल मॅपिंग ते आम्हाला नाही शिकलं, गुगल मॅपिंगचं नाही झालं ते काही आम्हाला झालं नाही. के पी एल बी तर एवढा काही मला आठवत नाही तंत्रज्ञानावर, पण आता आम्हाला ते बरंच येते. सीट कशी बनवायची, कसं पाठवायची, माहिती कशी जावायची, आता ते मार जे ऑनलाईन झाल्यापासून आपला कोविडपासून आम्हाला ते खूपच थोडंसं तर नॉलेज व्हायला लागले. आता सुद्धा आमचं जे काम चालू आहे ते फॉर्म आम्ही ऑनलाईनच भरतो तिथे.
नाही, आता बहुतेक डिपार्टमेंटमध्ये ना तुम्ही हे तारीख देतो एवढे रिपोर्ट तुम्ही अपलोड करून द्या,
अपलोड करून द्या,
12 दिले रात्री तरी चालत, पण ते त्या तारखेच्या
त्याच्यावर खूप बरं आहे. आणि कोविड नंतर हे जास्त आपल्याला ऑनलाईनवर जास्त भरायला, ते लिंक भरा, एक्सेल शीट बनवा, ती पाठवा, ती भरून पाठवा, म्हणजे रात्री याला वेळ नाही.
तो तुमचा म्हणजे ते शिक्षणाचा शिक्षण विभाग असो नाही तर महसूल असो,
अविभाज्य भाग झाला, अविभाज्य भाग. ते आता
तर डेटा अनालिसिस मध्ये मग तुम्ही कसं ऍक्च्युली शिक्षकांना मार्गदर्शन करत होते?
जेव्हा आम्ही असं डेटा ॲनालिसिस करायचो ना, मग जी म्हणजे त्याच्या मुळापर्यंत असं बेरीज आहेत, वजाबाकी आहे, आपल्याला गणिती क्रिया आहे, त्याच्यामध्ये कुठं बेरीज घडली, त्याच्यात कुठे समस्या आहे, आणि त्या समस्या आम्ही सर्व म्हणजे पेपर ॲनालिसिस करून आम्हाला समजायचं की बाबा हातच्याची बेरीज मुलं चुकतायत, म्हणजे आपण त्याच्यावर काय करता येईल. मग आम्ही शिक्षकांना बसूनच त्याच्यावर आमच्या याच्यावर संशोधन करायचं, त्याच्यावर काय करता येईल आपल्याला, कसे शिक्षण साहित्य.
त्यावेळेस तुमच्याकडे काही साधन तर शाळेमध्ये लॅपटॉप आपलं कम्प्युटर वगैरे किंवा तुमच्याकडे लॅपटॉप वगैरे काय नव्हतं?
तसं काय नव्हतं,
अडचणी येतं असेल ना सर?
हां, अडचणी तर होत्या, लॅपटॉप वगैरे काही काही नव्हतं. आणि असं आम्ही म्हणजे हँड रायटिंगच लिहायचो, पण त्याच्यावर म्हणजे काय केलं पाहिजे, याच्यावर समस्या ॲनालिसिस करायचं, याच्यावर ही समस्या कशी सोडायची, तर हे शिक्षकांना आम्ही सांगायचो, त्याच्यावर उपाय काढायचो आणि तसं शाळांमध्ये राबवलं की अक्षरशः दगड आणा, काड्या आणा, उचलून याच्यावर कसं प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस लर्निंग कसं होईल की जेणेकरून नुसतं तोंडी न सांगता ऍक्टिव्ह कशी होईल आणि त्याच्यात कशा प्रकारे यांना ते ह्याच्याची बेरी वगैरे समजेल, म्हणजे अशा प्रकारे मुलांना एवढ्या चांगल्या प्रकारे ते करता येणार ना की नुसतं तोंडी जर सांगितलं तर मुलं बोलतात पण ऍक्टिव्हिटी नाही करत, पण त्याच्यामध्ये काय झालं की त्यांना स्वतः करता यायला लागलं स्वतः.
एखाद्या टीचरनं तुम्हाला अशी युनिक केस सांगितली असेल का, आमच्या वर्गातली हा मुलगा मुलगी याचा मोठा प्रॉब्लेम आहे पूर्ण वर्गामध्ये, तर मग कशा पद्धतीने काय करता येईल
युनिक तर नाही पण मला किंवा चांगली चांगल्या गोष्टी तर भरपूर सांगितल्या, म्हणजे चांगल्या की आता एक मुलगा आहे त्याच्या म्हणजे गणितामध्ये पूर्ण गणिती क्रिया करतो आणि 64 पर्यंतचे पाडे पाड आहेत, म्हणजे अशा चांगल्या गोष्टी म्हणजे जे गेलं ना आज चांगल्या प्रकारे पाडे पाठांतर किंवा गणिती कुठली गणित सांगितलं कुठली संख्या सांगितलेली याला म्हणजे 5वीचा 34चा मुलगा आहे म्हणतो त्याने कुठलीही संख्या सांगितली तरी तो लिहितो, इंग्रजी वाचन त्याचं छान आहे, म्हणजे याचा फायदा काय झाला की मुलं शिक्षकांना पण प्रेरणा मिळत राहील.
त्यांच्या शाळेमध्ये असे पण मुलं असेल ना का त्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे गणिताचा खूप मोठा,
तसे पण मुलं
चांगला विषय आहे गोष्ट गोष्टी
तसे पण मुलं आहेत. आणि दुसरं म्हणजे आमची
काही युनिक केस शिक्षकांनी तुमच्या का आणले बघा आमच्या वर्गातले काही मानसिक पण काही गोष्टी क्षमता जर वाढलेली नसेल तर त्या
मुलाला
इतर काही गोष्टी का त्याचं ध्यानच नसेल किंवा तू शाळेतच जास्त गैरहजर अशा गोष्टी असतील.
तसं आता म्हणजे स्पेशल केस म्हणून जे आमचे दिव्यांग मुलं वगैरे असतात ना त्यांच्यासाठी ते लोक
त्याच्या व्यतिरिक्त इथं आपण एकदम स्तर वेगळा नाही करू शकत, त्याच्यातल्या त्याच्यात काही मुलांचा इंटरेस्ट पण नसतो,
इंटरेस्ट
त्यांना येते त्यांना दुसऱ्या क्षेत्रात जायचं तर खूप चांगलं करू शकतात.
असा एक म्हणजे मुलगा म्हणजे तो शाळेत यायचा नाही त्याला आणि शाळेत येत नाही तर त्याला ते बोलायला गेले शाळेत, बोलायला गेले तर त्याच्या म्हणजे असं होता की तो झाडावर सोडून गेला म्हणजे येतच नाही शाळेत. मी मग शिक्षकाने मला फोन केला की बाबा असं अशी समस्या आहे हा मुलगा आहे आणि हा झाडावर चढला आहे आणि आता त्याचे वडील पण सांगतात की तो नाही येणार शाळेत आणि तो सांगतो तुम्ही जरा नाही गेलं तुम्ही उडी मारेन म्हणजे ते आदिवासी रिक्स आहे मग उडी मारून येईल मला नाही कारण त्याला शाळेची आवडच नव्हती. मग मी त्याला सांगेल तुम्ही घरी येऊन जा आपण नंतर बघूया सध्या तुम्ही कारण तो काय करून घेईल आणि मग नंतर आम्ही तिथे त्याच्या घरी गेलो. मग त्याच्या वडिलांना पण घेतलं सगळं शेजारी बसवलं अजून दुसरी मुलं पण बसवली तिथे की तुम्ही या असं आहे आणि मग त्याला आम्ही शिक्षणाचं महत्त्व आणि कशाप्रकारे आपण गाणी गोष्टी घेतो कशाप्रकारे आपण उपक्रम राबवतोय सगळं त्याला गोड बोलून सांगून सांगितलं तर तो मग त्याची शिक्षणाची आवड वाढली आणि तो खूप म्हणजे चांगल्या प्रकारे तो शाळेत यायला आला आणि शिकला चांगल्या प्रकारे पुढे असे इंटरेस्ट वाढला खूप वाढला त्याचा इंटरेस्ट आणि तो चांगल्या प्रकारे अभ्यास पण करायला लागला रेग्युलर शाळेत पण यायला लागला आणि सगळ्याच ऍक्टिव्हिटी करायला
लागला. सर वर्ग निरीक्षणाच्या संदर्भात सुरुवातीला तर जेव्हा तुम्ही जात असाल तर शिक्षक थोडासा घाबरत असेल बघ कशाला सर आले आपल्याला टीचर टीचिंग करायला ते बघतील ओरडतील काय टीचिंग करता सर तुम्ही तर ते कसं तुम्ही अनुभव वगैरे
वर्ग निरीक्षणाचा म्हणजे अगोदर याच्या अगोदर वर्ग निरीक्षण करायचं ना तर आम्ही रागवायचो थोडे
इन्स्पेक्टर सारखे
रागवायचो पण जेव्हा हे आलं ना तर याच्यावर जे ERC जे होतं तर सगळं जे अनुभव कथन किंवा ते काय प्रत्यक्ष अनुभव वर्गाचे वातावरण कसं आहे काय तर मग आम्ही अगोदरच काय करायचं मीटिंगमध्ये सांगायचो की आता आपण असं असं ऑर्गनायझेशन करणार आहोत किंवा काय काय पाहिजे विद्यार्थी सहभाग कसा आहे तुमचं वातावरण कसं आहे मूल्यमापन तुम्ही कसं करायला पाहिजे आणि मग सुरुवातीला लोक म्हणायचे की बाबा आम्ही ते फॉर्म घेऊन बसायचो ऑर्गनायझेशन करायचो गुणदान करायचो तर काही शिक्षक बघा आता आम्हाला मार्क द्यायला लागले असं करतात आणि विरोध काही करायचे दुसरे नाही पण नंतर नंतर लोकांना समजायला लागलं की हे आपल्याला चांगला आहे मार्गदर्शक आहे. तर मग
सुरुवातीला एखाद्या टीचरनं काही म्हणजे इनडायरेक्टली काही एक एक्सप्रेशन दाखवले असेल
नाही, म्हणजे एकाच अनुभव आहे की त्याने त्याला जेव्हा सांगितलं असं निरीक्षण करणार आहे आणि मग तुम्ही शिकून दाखवा, मी त्याला सांगितलं मी तुला शिकून दाखवतो आणि काय नाही मग त्याला सांगितलं ॲक्टिव्हिटी तर त्याने बरोबर घेतलं ते काय. पण सुरुवातीला मला म्हणजे हा अनुभव आहे की सर्व लोक नाही विरोध करत, एक दोन असतात काही लोकांना बोधरेशन वाटतं आहे नको बाबा असं आम्ही शिकवतो आम्ही
शिकवतो
नुसती उठाटो कशाला करता कशाला गुणदार आणि कशाला ग्रेट वन आणि ग्रेट टू ग्रेट थ्री पाहिजे
आमचीच परिस्थिती आमची कामं पडलेले
आमचीच काम आम्हाला परत ग्रेट वन ग्रेट थ्री तर त्याच्या विरोध थोडे करायचे. पण चांगलं आहे शिकायला मिळतं आहे हे आपण नाही तुमचं ह्याच्यातून तुमचं नुकसान काय आहे का, चांगलंच आहे तुम्हाला इम्प्रूव्हसाठी आहे तुम्हाला फायद्यासाठी आहे.
हां मग निरीक्षणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघायच्या तुम्ही
निरीक्षणामध्ये? म्हणजे यांचं अध्यापन शास्त्र कसं आहे, त्याचा अभ्यास किती आहे, मुलांचा सक्रिय सहभाग हा मेन होता, मुलं सक्रिय सहभाग घेतात का, तुमचं वातावरण वर्गातलं कसं आहे, कारण सगळं वातावरणावर अवलंबून असतं या गोष्टी. मूल्यमापनामध्ये आता पूर्वीचं मूल्यमापन कसं होतं ते लेखी, पण आता मूल्यमापन हे चा अध्यापनाच्या मध्येच मूल्यमापन कसं केलं पाहिजे, आपण म्हणजे मुलांना वाटलंही नाही पाहिजे आपलं मूल्यमापन होत आहे, तर त्याच्यात मुलांचं मूल्यमापन घेतात का शिक्षक चांगल्या प्रकारे, त्याच्यामुळे ते मूल्यमापन घेऊन त्याच्या समस्या निराकरण करतात का, तर या गोष्टी आम्ही जास्त बघायचो वर्गाने.
आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय गोष्टी अडचणीच्या वाटल्या असे काही
अडचणीच्या? म्हणजे आमच्याकडे अडचणीच्या म्हणजे आम्ही वर्ग खोल्यांची जरा म्हणजे आमच्या अडचणी ती होत्या, कारण आमचं कसं एक एक वर्ग दोन दोन तीन तीन वर्ग असतात ते एक समस्या.
छत वगैरे असेल तर
छत छत गळतं, एका ठिकाणी स्लॅबच पडला आमच्या मुलाच्या
डोक्यावर
म्हणजे जुनी मारत होती, तर असे प्रॉब्लेम यायचे, कारण जागेचा जरा प्रॉब्लेम आमच्याकडे आहे होता, कारण वर्ग निश्चित करणार म्हणजे आपल्याला तर एक स्पेशल वर्ग आज मिळत नाही, एका वर्ग दोन तीन वर्ग आणि मग तो एक थोडंसं वातावरण वर्गातलं वातावरण चांगलं असायचं पण थोडीशी मुलांची बडबड हे ते या समस्या जाणवायच्या, स्पेशल वर्ग आपल्याकडे नाही जायचे.
हां ते काय काय मुलांच्या समस्या वाटायच्या त्यावेळेस?
म्हणजे मुलं म्हणजे कसं समजा आता सर सर मी तुमचा लेसन आता ऑब्झर्व करतोय किती चौथीचा मध्ये दुसरी पहिली दुसरीचे मुलं जर असेल तर मग थोडा डिस्टर्ब व्हायचं, तर तो एक डिस्टर्ब व्हायचा याला, कारण एरवी काय करायचे ते मिक्स अध्यापन किंवा त्यांना काम देणं, काम जरी दिलं तर पहिली दुसरीच्या मुलं नाही ते इतके त्यांचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, त्यांना सांगितलं ना हे लिहा किंवा हे करून ठेवा शांत बसा, ते पण थोडेसे बोलतात त्यांचे गप्पा चालू असतात खेळणं चालूच असतं, तो एक समस्या मला जाणवायची.
सहभागाची लेवल पण ठरवलेली असेल ना तुम्ही काही सहभागाची निरीक्षणामध्ये
विद्यार्थी ना सहभागाची म्हणजे नाही
म्हणजे कसा सहभाग आहे त्यांचा?
हा म्हणजे
म्हणजे चा म्हणजे बऱ्यापैकी आहे की
विद्यार्थी सहभाग कसा आहे, बरा आहे, चांगला आहे, उत्तम आहे,
ते कशावरून
जेवढे मुलं प्रतिसाद देतील म्हणजे मुलांचा प्रतिसाद काय आहे, जेव्हा शिक्षक शिकवत आहेत आणि त्या चालू चालू ते काही मूल्यमापन पण करतायत, काही कार्य करतायत, काही काम दिलं आहे त्याच्यात कसं गट कार्य आहे समजा काय काम करतात, तर कोण किती सहभागी देतो याच्यावर आपल्याला म्हणजे ते समजायचं की याचा सहभाग कसा आहे आणि त्याच्यावरून मग आपलं आपण सांगू शकायचं, कारण सर ह्या म्हणजे नंतर आपण मग सगळं झाल्यावर मग आपण शिक्षकांना सांगायचं की असा असा मुलगा आहे सर हा याचा काही सहभाग दिसत नव्हता, याचा काही समस्या आहे का जरा बघा, म्हणजे त्याच्यावर आम्ही मग हे करायचो की याला जरा बोलकं करावं लागेल, हा सहभाग घेत नाही, हा बोलत नाही, असा फायदा पाहिजे त्याच्यावर.
हा मग तोच फीडबॅक कसा द्यायचा?
मग शिक्षकांना आम्ही नंतर हे सांगायचो हे केल्यानंतर आणि मग त्या मुलांवर शिक्षकांना सांगायचं काय कार्य करा आणि मग आम्ही मी त्यांच्याशी बोलायचो मुलांशी वैयक्तिक त्यांना घेऊन की बाबा तेच जे कार्य आहे ते तू कर तुला करता येईल का, आता समजा हे आपल्याला हे चार दगडं आहे आणि ही आता पाच दगडं आणली, मग आता बघ बरं किती झाले, तू ते त्याचा तू पाहिलं नाही गट कार्य तर गेला नाही तू, आता तुला सांगता येईल का बघ बरं, पण जवळ मायाने घेतला का मग ते करायचे असं करायचे, आणि गट कार्य मग हळूहळू त्यांचा तो सहभाग वाढायचा की नाही सर हे जे सर आहेत किंवा आपले शहर आहेत हे आपले चांगल्यासाठी जे चांगलं करतात ते भीतीचं काही कारण नाही, त्यांच्या मनातली भीती निघून जायची भीतीने राहायची आणि मग ते पण ते गट कार्यामध्ये सामील व्हायचे असा चांगला प्रतिसाद मिळायचा.
आणि शिक्षक वगैरे कसे प्लॅन करायचे, तुम्ही त्यांना कसे मदत करायचे शिक्षक?
शिक्षकांना तर म्हणजे आता जे आपण वर्गनिष्ठामध्ये काही समस्या असतील किंवा त्यांच्या अध्यापनामध्ये किंवा शैक्षणिक साहित्य त्यांनी कमी असेल किंवा शैक्षणिक वातावरण असेल तर हे आपण मग निरीक्षण करून आपण मुलांसमोर न बोलता मग नंतर त्यांना समजून सांगा की सर असं जर केलं असतं अधिक चांगलं झालं असतं अजून तुम्हाला हे साहित्य बनवत आलं असतं असं तुम्हाला हा जो विषय आहे तुम्हाला असा चांगल्या प्रकारे मांडता आला असता असं करा ते नंतर आम्ही त्यांना मार्गदर्शन करायचो जे जे काही अडचणी आहेत त्या
काही ठिकाणी जर साहित्य नसेल पुरेसं तर मग त्याच्यासाठी त्यावेळेस कसं
मग आम्ही मी तर साहित्य म्हणजे आमच्याकडे तर साहित्य हे होतं पण आम्ही काय करायचो निसर्गातल्या वस्तू जास्त वापरायला म्हणजे हां त्याच्यावर असं बोलायचं जे आणि स्वयंनिर्मितीसाठी आम्ही कार्यशाळा घ्यायचो शिक्षक स्वयंनिर्मित साहित्य त्याचाही आपल्याला खूप फायदा व्हायचा जे स्वयंअध्ययन मुलांना घडायला पाहिजे ना त्यासाठी कार्ड बनवणे किंवा काय ते शिक्षकांकडून आम्ही केंद्र संमेलनामध्ये कृती सत्र घ्यायचो एक क्लासचं
कार्ड त्याच्यामध्ये मुलांचा बदललेला सहभाग कसा वाटायचा
मुलं खूप म्हणजे मुलं ते कार्ड दिले ना तर स्वतः करायचे मुलं ते आनंदाने करायचे आनंदाने ते सोडवायचे आणि ते सोडवलेले कार्ड स्वतः दाखवायचे पण स्वतः बघा मी सोडवलं पूर्ण स्वयंअध्ययनचे कार्ड वगैरे साहित्य असेल ते स्वतः हाताळायचे स्वतः बनवायचे स्वतः करायचे त्या प्रतिसाद खूप छान मिळायचा मुलांचा खूप छान
फीडबॅक पद्धतीमध्ये बदल झाला असं तुम्हाला वाटलं ना
हां खूप बदल झाला
खूप आणि शहरा पद्धतीमध्ये
शहरात पूर्वी म्हणजे आमचं कसं होतं की हे असं निगेटिव्ह लिहायचं फक्त निगेटिव्ह 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 आता मात्र आम्ही असं शिकलो की नाही शहरा जी आहे अपॉझिटिव्ह कसा असला पाहिजे आणि याच्यात जरी समस्या असली सर ही जी समस्या त्यांना न सांगता त्याला कळली पाहिजे चांगल्या भाषेत की सर
तेच सांगायचं पण
हां तेच सांगायचं पण जर सर हे जर मला पुढच्या वेळेस असं दिसलं ना मला खूप बरं वाटेल खूप बरं वाटेल खूप चांगलं वाटेल ना मला खूप आनंद वाटेल सर हे मी 5 मुलांचं वाचन घेतलं पण 2 मुलं जर यांना जर पुढच्या वेळेस वाचता आलं ना सर तर मला खूप आनंद होईल आणि मला तर होईलच होईल तुम्हाला होईल की नाही सर मला
शिक्षक डोकं धरून
शेरा म्हणजे पूर्वीच्या शेरा
त्यांचं सुटलं
हा काय नाही म्हणजे ते शेरा म्हणजे हे करा ते करा असं करा एक दुसरं सूचना तर त्याचा खूप फायदा म्हणजे शिक्षक आणि शिक्षकांना पण आता म्हणजे प्रोत्साहन मिळालं की नाही सर येतात बसतात आणि आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका काय असते ती खरोखरही
आम्हाला या सगळ्या गोष्टींचा पाठ कसा पाठपुरावा करत कसं वाटलं तुम्हाला
कुठे
शिक्षकांशी या गोष्टींचा पाठपुरावा करताना काय अडचणी किंवा
काय नाही मला म्हणजे शिक्षकांनी खूप चांगलं सहकार्य केलं खूप म्हणजे शिक्षकांमध्ये पॉझिटिव्ह बदल खूप झाला आणि चांगल्या प्रकारे सुधारणा शिक्षकांमध्ये सुद्धा जाणवल्या आणि कुठलाही कार्यक्रम आला तर शिक्षक पण आता म्हणजे हिरिहिरे त्याचं भाग घ्यायचे शिक्षकाचा जो प्रतिसाद आहे तो खूपच छान मिळायचा चांगला मिळायचा
आणि ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये सर तुमच्या समस्या काय वाटायच्या तुम्हाला महत्त्वाच्या
महत्त्वाच्या समस्या म्हणजे आमच्या हेच होत्या की जी शासकीय कामं खूप आहेत हे आमच्या समस्या आहेत
आणि प्रत्येक भत्ता वगैरे देत होते का
भत्ता वगैरे
प्रवास भत्ता
वगैरे तर नाही दिला मला वाटतं जेवण वगैरे राहायचे तिकडे पण प्रवास भत्ता वगैरे तर नाही दिलेला जेवण वगैरे मिळायचं जेवण वगैरे ती व्यवस्था करायची पण पालघरला जायचो ना
सगळ्या कार्यक्रमामधून तुम्ही काय महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या
याच्यामधून म्हणजे ना सगळ्यात महत्त्वाचं वर्गनिरीक्षण वर्गनिरीक्षणानंतर आपल्याला फायडी कसं मॉडेल आहे हे चांगलं मिळालं शिकायला त्याच्यानंतर विश्लेषण समस्यांचं निराकरण कसं केलं पाहिजे रडत न बसता आपल्या ज्या काही केंद्राचं किंवा शाळांमध्ये समस्या आहेत याच्यावर कसं तोडगा काढला पाहिजे कसं विश्लेषण केलं पाहिजे ते समजलं नंतर कृती आराखडे कसे बनवले पाहिजे ते समजलं आणि एक पॉझिटिव्ह वातावरणात कसं काम केलं पाहिजे ते किती शासनी बर्डन येऊ दे पण आपल्याला चांगलं करायचं आहे ते हे एक पॉवर मिळाले की नाही आपल्याला एक चांगलं काम करायचं आहे
शिक्षक सर शिकवताना काही त्यांच्या कमकुवत बाजी बाजू लपवण्याचा प्रयत्न करत असेल असं काही अनुभव तुम्हाला
हा कमकुवत बाजू म्हणजे काही शिक्षकां म्हणजे जी तयारी आहे ती कमजोर असायची कमजोर असते किंवा त्यांचा जो भा म्हणजे काही शिक्षक जे बोलत आहेत त्या बोलण्यामध्ये थोडे प्रॉब्लेम असायचे आणि अभ्यास थोडा जशी तयारी केली पाहिजे ती त्यांची राहायची नाही.
अभ्यास इंटरेस्ट
इंटरेस्ट आणि नुसतं एक नीरसपणा जो असतो ना काही तो नीरसपणा त्यांना जाणवायचा. म्हणून त्यांना पॉझिटिव्हली जेव्हा शिकवलं काही समस्या काही प्रमाणात आपल्याला सुटली.
शिक्षकांची भाषा मुलांच्या भाषेमध्ये जर फरक असेल त्यावेळेस
हा त्यावेळेस प्रॉब्लेम यायचे शिक्षकांच्या भाषेत की शिक्षकांचे. म्हणून आम्ही काही शाळांमध्ये तर शब्दकोश पण तयार केले होते की आदिवासी शब्द आणि त्याचा तर प्रमाण शब्द हा एक प्रॉब्लेम आहे. काही काही शिक्षक बाहेरचे आहेत त्या ठिकाणी आम्ही जे स्थानिक शिक्षक असतात तर मुलांच्या मुलं काय सांगतोय. आता एका ठिकाणी म्हणजे सुरुवातीला मी जागेल ना तर मला मुलगा बोलला की सर यांनी माझं नांगलं म्हणतात. नांगलं म्हणजे मला काय कळायचं नाही काय नांगलं का म्हणजे नांगलं म्हणजे मला काही माहिती नाही. मी पण मुलांच्या अडचणीत आलो की जळगाव हां. मग म्हटलं मला तर ते तेव्हा समजलं नाही. मग शिक्षकांना विचारलं सर काय म्हणतोय तर हा म्हणतो सर यांनी माझं पाहिलं हा यांनी माझं पाहिलं असं म्हणतोय हा दुसऱ्याने जे पाहिलं होतं तर म्हणून पाहिलं. मग मला ते आम्ही असायला की एक आदिवासी शब्द आणि प्रमाण शब्द असा एक शब्दकोश तुम्ही म्हणजे आम्ही आयडिया दिली की तुम्ही काय करा आणि म्हणजे त्याच्यामुळे काय व्हायचं. मग ते शब्दांचं ज्ञान हे ते जे वापरतात शब्द आणि त्यांचा अपमान नाही करायचा मुलांचा. तो बोलतो तो बरोबर त्याचं ते बोलणं बरोबर आहे. आपण ते समजून घेतलं आपलं समजून घेतलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे शब्दकोश तयार केला. त्याच्यात आम्ही मुलांचा पण मोठ्या मुलांचा पण सहभाग घ्यायचो. बाबा तुला जे कळत असेल ना तू ही शब्द लिहिन त्याला तुला मराठी प्रमाण भाषेत आपल्या मराठीत काय म्हणतात ती पण लिही. आता एका ठिकाणी पटाऱ्या पटाऱ्या म्हणजे काय ससा मग लिहि ससा पटाऱ्या ससा म्हणजे बरेच शब्द असे आहेत की ते यांच्या भाषेतले आपल्या म्हणजे त्याच्यामुळे काय झालं स्थानिक शिक्षकांना तर ते कळतंय म्हणजे आपले बाहेरचे शिक्षक यांना पण ते नॉलेज वाढलं लागलं की हे आणि बरेचसे शिक्षक ती भाषा आता त्यांना समजायला पण लागली त्याच्यामुळे की तो एक शब्दकोश चांगला फायदा झाला.
फीडबॅकचा काही मॉडेल पण तुम्ही तयार केला असेल ना.
त्याचं फीडबॅकचं म्हणजे स्पेशल मॉडेल असं काही तयार नव्हतं मग पण वह्या वगैरे आम्ही ठेवायचे होते आणि त्याच्या आम्ही मग मिटिंगमध्ये वगैरे आम्ही त्याची चर्चा करायचो काय फायदा होतो आहे आणि सहज करून शिक्षक सांगायचे की नाही सर याच्यामुळे आम्हाला बऱ्याच शब्द नॉलेज पण होतं ज्ञान होत आहे आणि मुलाला पण वाटायचं की आता कधी कधी मग शिक्षक पण त्या भाषेत बोलायचे ना मुलांना म्हणतो की आपलाच गुरुजी आहे आपला सर आहे. ती चर्चा आमची मग आमच्या याच्यात व्हायची फीडबॅक तेव्हा आम्ही तेव्हा घ्यायचे काय तुमचा अनुभव आहे कसा आहे असं.
सर शिक्षकांच्या खऱ्या समस्या काय असं तुम्हाला वाटतं.
आज मी तिला तर शिक्षणाच्या समस्या ना आज म्हणजे ऑनलाईन कामं एवढी आहेत हे ऑनलाईन कामं म्हणजे मेन म्हणजे अध्यापनाला वेळच आज नाही असं कारण पहिले आपल्याकडे शिक्षक कमी आणि त्याच्यात शासकीय कामांचा जरा बोज आहे. एवढे रोज काय ना काय 2-3 पत्र या व्हॉट्सअपवर पडतात आणि त्याला शिक्षक खूपच हे झालेले की शिक्षक आता मी तर म्हणतो आंदोलन करतील काय ते आम्हाला फक्त शिकू द्या बाकीचे नको. त्यांनी सामूहिक काय करू शकतो असं मला आता भीती वाटायला लागली कारण की जेव्हाही आम्ही आता
नाही मला वाटतं याच्या अगोदर हे प्रश्न आंदोलनचं केलं होतं का तुम्ही आम्हाला असे कर्म देऊ नका.
नाही आम्ही नाही केलं
ते तुम्ही पदवीधर जे असतील कोणी त्यांना द्यावं त्यांना ते बेरोजगार आहे बिचारे
हा ते सर्वेचा वगैरे
माग ते झालं होतं
ते सर्वेचा दिलेला सर कारण की त्यांना द्या हे घरकुल सर्वे वगैरे होतात त्यांना 2 पैसे मिळतील त्यांना 2 पैसे मिळतील त्यांना काम मिळेल बरेचसे असे जे आलं तर ते शिक्षकांना टाकलं जातं तरी हे कारण शिक्षकाचं काम काय शिकवून आहे पण शासन त्याचं जरा म्हणजे शिकवून म्हणजे शिकवण्या आज म्हणजे आज सुद्धा मी आज मिटिंग घेतली ना आज सांगतो आज सुद्धा चर्चा झाली की बाबा नाही सर आम्हाला शिकवायला वेळच मिळत नाही हीच कामं आता हे जे आज काम आहे हे सुद्धा काम शासनाचं होतं पण ते त्यांनी आमच्या म्हणजे असं.
आणि काही प्रश्न तुमच्याकडे घेऊन आता येत असतील ना शिक्षक
भरपूर प्रश्न घेऊन येतात हे
त्या काही प्रश्न कसे सोडवले तुम्ही.
आता आमच्या एका ठिकाणी शाळा आहे एकच वर्ग 5 वर्ग बसायला आणि एकच मग अशी समस्या आली बाबा काय करायचं सर तुम्ही तर सांगतात हे करा ते करा. मग आम्ही मुंबईच्या एका ट्रस्टला मी स्वतः हे केलं कॉन्टॅक्ट केला आमचे आमटे सर आहेत बघा काय तो तिथे आम्ही वर्ग खोली मिळवली अशा अनेक समस्या आम्ही मुलांच्या शिक्षकांच्या हे सोडवल्या. आता तुम्हाला सांगितलं दहावी नवी दहावी आता ही समस्या आहे, आमची मोठी समस्या आहे. त्यासाठी आम्ही तयारी केली, 40 लाखाचा हॉल मिळून घेतला, पूर्ण आम्ही व्यवस्था करून ठेवली नवी दहावीची. कारण ही मुलं आता शिक्षकांची समस्या आहे सर, ही मुलं कारण हा उत्तर तू शासनाला शिक्षकांना द्यावं लागतं की शाळाबाई मुलं झाली कशी, तर मग ही शाळाबाई मुलं झाली शाळा नसल्यामुळे होतात, ती एक मोठी समस्या आहे. तर रिलायन्सकडून असा हॉल बांधून घेतला आणि ते आता म्हणजे ही समस्या जर आमची ती मान्यता मिळाली तर आमच्या जवळ 400-500 मुलांची समस्या, शिक्षकांची समस्या सुटते. ही मुलं ते ड्रॉपआउट होत आहेत, जे आपल्याला उत्तर देत आहे शासनाला द्यावं लागतं, तुमच्यामुळे ड्रॉपआउट तुम्ही लक्ष देत नाही. आता असं होत आहे, ह्या मुलांना ॲडमिशन मिळत नाही बाहेर कुठेच, आश्रमशाळामध्ये फुल ॲडमिशन आहे, कुठेच मिळत नाही. मग ही मोठी समस्या आहे ना, आपण शिकवतो 8-5 झाला तो शाळेत येत नाही, मग शिक्षक पदा सर याच्यासाठी काय आपलं करा, आणि ती आम्ही समस्या तर सोडवतो आहे. अशा अनेक समस्या शिक्षक आपल्याकडे आणतात.
सर, सर्व शिक्षा अभियानामध्ये काही शिक्षक त्या काय काही केंद्र प्रमुख असे बोलत होते का आम्हाला पाहिजे तेवढे अधिकार नसल्यामुळे आम्हाला तेवढं काम जोमाने करता येत नाही,
तसं तर मला तर नाही काय अनुभव आला असं. तसं पण
मला डेव्हलपमेंट करण्यासंदर्भात थोडेसे अधिकार आहे पाहिजे.
हां हां.
किंवा काही थोडंसं चुकीचे काही कामं होतात तर त्याला रोखणं किंवा शिक्षक तेवढं प्रतिसाद न देणं असे, तर या गोष्टींसंदर्भात थोडेसे अधिकार आहे पाहिजे असं त्यावेळेस खूप चाललं होतं त्यांचं.
हां नाही तसं मला तरी एवढं,
तुम्ही त्या काळात होता सर्व शिक्षा अभियानाचं जोर होता त्यावेळेस.
सर्व शिक्षामध्ये एकच विरोध झाला की बांधकाम म्हणजे त्याच खूप त्रास द्यायचं आम्हाला, वर्ग बांधकाम नाही तर याला म्हणजे अक्षरशः म्हणजे या या समस्यामध्ये शिक्षकाला तर विचारायला त्याचं काही नॉलेज नाही बांधकामाचं, आणि पैसे तर देऊन टाकायचा, कॉन्ट्रॅक्टर आमच्या ठिकाणी घेऊन टाकायचा, काम तर करायचं नाही. काही शिक्षकांनी आमचे कर्ज काढून ते कामं केलीत, त्याला जबाबदार धरले. तर सर्व शिक्षकांची समस्या आम्हाला खूप ती जाणवते, ती बांधकाम आम्हाला नको जे बांधकाम, कारण आले फार लोक आलेले एवढ्या समस्या की विचारू नका की याचे बांधकाम ते काही लोक सस्पेंड पण झाले काही कारण नसताना, कारण नसताना आणि ते शिक्षकाचं कामच नव्हतं ते बांधकाम करणं वगैरे वगैरे, आणि स्थानिक लोक दबाव देऊन ते काम चेक तर मग दे चेक आम्ही करतो, शिक्षक बिचारा काय दे घे बाबा चेक तर घ्यायचं पण काम नाही केलं, मग ती जबाबदारी शिक्षकावर फेस केली. काही
शिक्षकाला असं पूर्ण डोकं जोडी तुमच्याकडे काही केस
भरपूर आलेले केसेस की शिक्षक आलेले, आणि त्या समस्याही आम्ही सोडवल्या, पण ते त्रास खूप व्हायचे त्याचा हे ना, बाकी नक्की खूप त्रास व्हायचा.
असं आता जे काही महिला शिक्षक पुरुष शिक्षक तर याच्यामध्ये कम्युनिकेशन करताना तुम्हाला
हे करू का
ग्रामीण शहरी भागामध्ये कसा फरक वाटला तुम्हाला या बाबतीत?
ग्रामीण शहरी म्हणजे मुलांच्या शैक्षणिक प्रगती थोडीशी म्हणजे ग्रामीण भागात वातावरण जरा कमीच आहे, म्हणजे म्हणजे घरातलं जे वातावरण आहे ते सर्वस्वी मुलं हे शिक्षकावर अवलंबून आहेत. म्हणजे घरात ते ना कोणी शिकवेल किंवा अभ्यास घेईल असं नाही आहे, आणि शहरी वातावरणामध्ये कसं असं मुलं म्हणजे स्वतः आई वडील पण सुशिक्षित असतात, किंवा ते क्लास लावणे वगैरे हा प्रकार त्यांचा असतो बाहेर एक्स्ट्रा ट्युशन, पण इथे ग्रामीण भागात तसं काही नाही, तर ते त्यांना म्हणजे संपूर्ण अवलंबून हा शिक्षकावर मुलगा पूर्ण शिक्षकावर.
सर, तुम्ही काम करताना मी अगोदरच महिला आणि पुरुष संदर्भात विचारलं तुम्हाला, परंतु मग तरुण जी नवी पिढी आहे जी नवीन शिक्षक भरती म्हणून झालेली आहे आणि जे जुने शिक्षक आहेत रिटायरमेंट वगैरे असं, तर त्यांच्यामधलं तुम्हाला कम्युनिकेशनमध्ये फरक कसा जाणवला?
जुनी
कामामध्ये कसं
नाही, जुनी जी लोक जुनी जी लोक आहेत ते लोक खूप आदर करतात, पण नवीन जी पिढी आहे ती तुझ्या आदराला हे करते, आणि थोडंसं बिंदासपणा जो आहे तो मात्र जुने लोक जे गांभीर्य नाही घेतात मग ती नवीन पिढी घेत नाही, पण तंत्रज्ञानामध्ये ही पिढी पुढे आहे, तंत्रज्ञानामध्ये पिढी पुढे आहे. आणि बाकी काही थोडंसं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आमचं केंद्र संमेलन आहे शिक्षण परिषद, एक नवीन शिक्षिका आहे तिला मी विषय दिला व्हॉट्सअपवर, बघा तू हा विषय तुम्ही घ्यायचा आहे, विषय आहे भूगोल भूगोल विषय शैक्षणिक साहित्य टी एल एम निर्मिती ते तुम्ही ते येताच बोलायचे त्याच्यावर हा विषय दिला मी दिला नवीन आहे तिने लगेच मला रिप्लाय लगेच हे रिप्लाय देतात ते रिप्लाय केला की नाही सर मी एका वेळेस मी घेतला होता विषय आता मी नाही घेणार आता माझं झालंय माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज दिला ते मी तयारी करणार नाही मी ते माझ्या मी कामात होतो मी ते मेसेज वाचून घेतला मग काही मी बोललो नाही आता वेळ नाही मला मीटिंग काम होतं नंतर मी रात्री फोन केला मॅडम म्हटलं तुम्ही कोणता वर्ग शिकवता चौथी पाचवी मग भूगोल शिकवता का नाही हो शिकवते मग मी तुम्हाला दुसरं काय काम दिलं आहे तुम्ही शैक्षणिक साहित्य निर्मिती करता की नाही मी करते मग दुसरं काय काम आहे तुम्ही जे तयार केलं आहे त्याच्यावर सांगायचं फक्त इथे की बाबा याचं साहित्य आहे आणि याचा काय उपयोग कसा उपयोग करता येईल हे सांगायचं दुसरं काय म्हटलं आणि मी अगोदर केलं आहे आता केलं आपण पगार तर म्हटलं नेहमी घेतो दर महिन्याला पगार मिळतो काय आणि म्हटलं तुम्ही विचार करा की कंपनीत काय पगार मिळतो तुमचा काय पगार आहे कंपनीत लोकांना कसं 12-12 घंटे काम करावं लागतं आणि आपण काय करतो नाही सॉरी सर म्हणे मी करते तयारी मग मग तिने ते म्हणजे अशी फटकन काहीतरी पण जुने लोक नाही जुने लोक आदर म्हणजे आदर आणि जे दिलेलं काम ते करायला करतात हा एक फरक आहे पण नवीन पिढी जी आहे ती खूप हुशार
आता शिक्षक भरती झालेली आहे ती
आता तर नाही
झाली त्याच्यामध्ये म्हणजे जे आहे जे तरुण शिक्षक जे आहे ते काय पे स्केलवर आहे की कॉन्ट्रॅक्टवर आहे
नाही ते शिक्षण आता शिक्षण सेवक सुरुवातीला लागतो शिक्षण सेवक त्यांना 6,000 3 वर्ष 6,000 काम करावं लागतं शिक्षण सेवक त्याच्यानंतर मग त्यांना पे स्केल मिळतं असं हां तीन वर्ष आता शासनाने जी आर काढला आत्ता चालू काहीतरी 15,000 त्यांचं केलं
त्यांना काही पेन्शन वगैरे आहे
पेन्शन नाही 5,000 2005 नंतर जे आहेत त्यांना पेन्शन स्कीम नाही आहे सध्या त्यांचा लढा चालू आहे की आम्हाला जुनी पेन्शन द्यावी पण ती सध्या त्यांना नाही आहे त्यांना ती नाही आहे
सर जो आपला हा के पी एल प्रोग्राम आहे तर हा तुम्हाला कसा वाटला असं जर आपण विचारलं तुम्हाला तर 1, 2, 3, 4, 5 असं त्याला जर आपण ग्रेडिंग दिलं पहिली ग्रेड म्हणजे काही बिलकुलच काही कामाचं नाही किंवा बिलकुल यशस्वी झाला
नाही सर मी
दुसरा अंशत यशस्वी झाला नंतर सरासरी यशस्वी झाला थोड्याशा चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला उत्कृष्ट यशस्वी झाला असं जर
मी तर माझं वैयक्तिक असं आहे की मी त्याला 5वा ग्रेड दिली कारण की मला फायदा झाला आहे शिक्षकांना फायदा झाला आहे आणि सतत काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे भूक जी असते माणसाची आणि ती भूक जर आपल्याला इथे मिळत असेल नवीन काहीतरी आपण कारण के पी एल पी जरी कार्यक्रम असला पण तो तयार करण्यामध्ये पण संशोधन आहे तो पण तज्ञ लोकांनी तयार केलेला आहे त्यांनी पण समस्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांचा फायदा जर आपल्याला होत असेल तर तो अतिउत्तमच आहे कारण त्यांनी जे मॉडेल तयार केलं का जे काही असेल ते काही त्यांनी राब असं कुठून तरी आणलेलं नाही त्यांनी सुद्धा स्टडी केलेलं आहे म्हणजे त्यांनी जी मेहनत आहे ती आपल्याला देत आहे तर ती घ्यायला मला तर वाटतं अतिशय चांगलं आहे
सर या प्रोग्राममध्ये तुम्हाला काय सुचू असं वाटतं का बा थोडासा हा भाग जो आहे तो थोडासा ॲड करावा याच्यामध्ये असं
के पी एल पीमध्ये तंत्रज्ञानाचा विषय घ्यावा तंत्रज्ञान जे आहे का नवीन तंत्रज्ञान की वेबसाईट कशा बनवाव्यात आता तंत्रज्ञान खूप आहे आणि शिक्षकांना बरीच आता समस्या आहेत आता सुद्धा माझी तीच समस्या होती आज मला जे बोलवलं होतं तिथे की हे जे फॉर्म आहेत ते ऑनलाईन भरायचे बरेच मुख्याध्यापक किंवा त्यांना भरता येत नाही ऑनलाईन येत नाही
मुख्याध्यापकाशी कसे संबंध होते
शाळेच्या मुख्याध्यापकाशी माझ्या ते मैत्रीपूर्ण संबंध आहेत एकदम मैत्रीपूर्ण संबंध आहेत कोणी मला म्हणजे विरोध करत नाही आणि चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे त्यांचा आणि पूर्वी जर समजा माझ्याकडून काही बोललं जात असेल तेव्हा थोडंसं दुजाभाव म्हणजे करायचं पण आता कसं आपण म्हणजे मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्यामुळे आणि अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत सर्व जेही मी काम सांगितलं आतासुद्धा मी जे काम दिलं लोकांनी ते घेतलं एक्स्ट्रा काम दिलं मी तरी ते घेतात म्हणजे माझ्या
संबंध तुमच्या इकडं कोच कोण होते तुमचे सिनियर वगैरे
पुढे
इकडे तुमची ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर कोच कोण होते तुम्ही
कोच इथे आपले संभाजी सर होते आणि नंतर राहुल सर होते आणि हे ते मॅडम
त्यांच्याकडून कसा सपोर्ट भेटायचा तुम्हाला
अतिशय पॉझिटिव्हली त्या मोकळ्याचे मॅडम काय आता विसरलो आणि कधी कधी आपल्या नाव मिसरला खूप म्हणजे त्यांचा सपोर्ट चांगला मिळायचा खूप छान सपोर्ट भेटायचा
आणि
अभ्यास करून
डाएट करून
पण चांगलं शकतो. डाएट करून पण अतिशय चांगला
काही केलेम वगैरे घेणं किंवा इतर साहित्य आमकडून
नाही, तसं पैसे म्हणजे आर्थिकता नाही आम्ही स्वतः करायचो, तसं सपोर्ट नाही मिळायचं असं. पण दुसरं इतर सपोर्ट सहकार्य बसायची व्यवस्था ती सगळं
काही कार्यक्रम घेताना मग तुम्हाला काही कॉन्ट्रीब्युट करायला लागतं का?
हां स्वतः जाता जे आता आम्ही जे प्रदर्शन
फंड वगैरे
तसं काहीच नाही, तसं काहीच नाही तसं काय म्हणजे जे आता आम्ही उपक्रम जरी प्रदर्शन जरी भरवले तेही आम्हीच केले ते मंडप लावा किंवा मंडप आणा किंवा काय काय ते आम्हीच खर्च केलाय. आम्हाला ते फेल पण काही नाही मिळालं हे ते आम्हीच केलं ते आणि गावाचा सपोर्ट
वगैरे
तसं आम्हाला काही नाही, फक्त रेग्युलर ग्रँड जास्त ते 5,000 रुपये आम्हाला मिळतं.
तर मग हा प्रोग्राम पुढे वाढवायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? बघा
मला तरी वाटतं आता ते
आता 2-3 तालुक्यामध्ये किंवा असं जिल्ह्यामध्येच लिमिटेड आहे, तर याचं कसं करायला पाहिजे?
नाही हा कार्यक्रम आता पुढे घेतला पाहिजे, कारण का नवीन शिकायला मिळतं. आणि आत्ता तुमची जर प्रश्न निर्माण म्हणजे आत्ता जर केंद्रप्रमुख आहेत आता खूप कमी केंद्रप्रमुख राहिले, खूप कमी आहेत बोटावर बोलण्यासारखे. आणि आता नवीन भरती होईल, नवीन भरती झाली तर त्यांना तर या कार्यक्रमाची गरज मला वाटते. म्हणजे आता नवीन जे येतील ते पदवीधर शिक्षक म्हणून येतील, प्रमुख आहेत आपण त्यास ते प्रमोशन होऊन येतील, कारण आता शासनाला भरावं लागणार आहे जागा, कारण एवढ्या जागा निरिक्त आहेत. आज डहाणूला 26 जागा आहेत, 26 पैकी आणि फक्त 3 लोक आहेत, फक्त 3 प्रत्येक तालुक्यात हालत आहे. आता शासनाने ते तयारी केलेली आहे आणि ही जी लोकं जे नवीन येतील सर, तर यांना तुम्हाला हे एवढं फायद्याचं होईल. हे आता नवीन न्यू कमर आता जी भूमिका आहे आता जे शिक्षक आहेत ते किंवा पदवीधर शिक्षक आहेत ही भूमिका आणि के पीची भूमिका याच्यामध्ये फरक आहे, कारण हे खूप फरक आहे. तर आपल्याला मार्गदर्शन पण करायचं आहे, तुमच्याकडे एक्स्ट्रा नॉलेजही पाहिजे, नवीन जगावर चालण्याची ताकद पण पाहिजे. ती शक्ती जे माझ्या मते इथून त्यांना मिळेल आणि तिथून जे ट्रेनिंग घेऊन येतील तिथून ज्यांना ते शिकायला मिळेल ते चांगल्या प्रकारे यशस्वी केंद्रप्रमुख होतील असं मला तरी वाटतं. आणि कारण जुनी लोक फार बोटावर म्हणजे सारखे त्यांना रिटायर, मला तर वाटतं मी सांगतो 2 वर्ष आता पूर्ण रिटायर होते, मी एका 3 वर्ष आहे, बाकीचे लोक तर हे पूर्ण आता रिटायर होते. नवीन लोकांना तर हे आवश्यकच आहे आणि अतिशय गरजेचं आहे. शासन जागा भरतील कारण रिक्रूट नाही सोडणार, बाहेरून म्हणा प्रत्यक्ष परीक्षा देऊन म्हणा किंवा शिक्षकाचं म्हणा काय, आता असं आहे की 50% बाहेरून घ्यायची आणि डायरेक्ट परीक्षा देऊ, डायरेक्ट परीक्षा घेतील त्याची तिथून घेतील 50% ती लोक येतील, म्हणजे ती फ्रेश बी एड लो एड बी एड लोक येतील आणि बाकीचे आपले शिक्षक मिळून जातील 50%. आणि यांना तर या कार्यक्रमात मला तर अत्यंत गरज पडेल असं मला माझं म्हणा.
सर पाटील सर खूप खूप आभारी आहे, कारण तुम्ही खूप चांगली माहिती शेअर केली आमच्यासोबत एक KPL प्रोग्रामचा भाग म्हणून. आणि दुसरं असं की सर आम्हाला तुम्ही काय सुचवाल का व काय गोष्टी वाचायला पाहिजे आम्ही या संशोधनामध्ये?
या संशोधनामध्ये तर ग्रामीण शिक्षणावर म्हणजे ग्रामीण जीवनावर जर काही पुस्तकं वगैरे असतील, खेड्यातली परिस्थिती कारण ग्रामीण मुलांच्या बाबतीत ग्रामीण जी मुलं आहेत यांच्याशी कसं म्हणजे यांचं शैक्षणिक जे आहे पातळी कशी वाढेल यासाठी अधिक जर अजून काही मिळालं तर अधिक फायदा होईल.
म्हणजे
तुम्हाला तुम्ही जर तुम्ही घेतलं म्हणजे आम्हाला मिळणार आहे केलं, म्हणजे तुम्ही जर त्याचा स्टडी केला तर त्याचा आम्हाला फायदा होईल. म्हणजे तुम्ही जर म्हणजे
बरं तुमचे काही गव्हर्नमेंटचे कोणते काही रिपोर्ट बिपोर्ट वाचायला बघितले का तुम्ही काय असं वाटतं का तुम्ही?
गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आमचा तो एक प्रथमचा मागे रिपोर्ट आला होता शैक्षणिक गुणवत्ता वगैरे, ते प्रथमचा रिपोर्ट होता. आता चांगला आला आहे पण मागे जरा म्हणजे कमजोर होता की नाही
एसआरचा
ते मागे आता आता ठीक आहे आता चांगला आहे. तर माझ्या तरी म्हणजे आपल्याला ग्रामीण जीवनाकडे फोकस, खेड्यातल्या लोकांकडे फोकस अजूनसुद्धा आवश्यक आहे. आजही सुद्धा जसं सक्सेस ग्रामीण जीवनातून झाला पाहिजे मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तो होत नाही, आणि ग्रामीण समस्या काय आहे शिक्षणाच्या बाबतीत याचा थोडासा अभ्यास झाला पाहिजे. आणि जे आम्ही आता झटतो आहे की बाबा ते नवी दावी करा हे करा हे करा, तर
जनरल ग्रामीण समस्या काय वाटतात तुम्हाला?
ग्रामीण समस्या म्हणजे लोकांना मजुरी समस्या, लोक मजुरीला जातात, मुलांची आबाळून जाते, कारण ते मुलांना घेऊन तिकडे जातात, ती एक समस्या आहे. ग्रामीण जीवनामध्ये बऱ्याच लोकांकडे सुविधा नाही, तुमचं लाईट आहे हे आहे अशा सुविधा नाही आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत ग्रामीण लोक मागे आहेत, खूपच मागे आहेत, आणि त्यांना आजही त्यांच्याकडे मोबाईल नाही आहेत. किंवा ग्रामीण भागामध्ये नेटचा प्रॉब्लेम बरंच आहे, कारण आता तंत्रज्ञान जर तुम्हाला ग्रामीण भागात आणायचं असेल तर नेट देणं आवश्यक आहे, शाळांना वायफाय देणं आवश्यक आहे. त्या शाळांमध्ये जर तुम्हाला तंत्रज्ञान आणायचं आहे तर कम्प्युटर लॅब किंवा कम्प्युटर देणं, आज आज एवढ्या शाळा आहेत तर कम्प्युटर नाही आहे, त्यांना ते दिलं पाहिजे. कारण या युगात बदलता युग आहे आणि याच्यामध्ये तंत्रज्ञानाचे जे ग्रामीण भागात प्रसार झाला पाहिजे, त्या मुलांना फायदा होईल, जेणेकरून ती मुलं पुढे जातील. कारण ग्रामीण शिक्षण शहरामध्ये सगळं सुविधा मिळतात लोकांना, ग्रामीण जीवनामध्ये, कारण सर्वी मी ग्रामीण जीवनात केली आणि ग्रामीण ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न जास्त झाला तर फार बरं होईल असं वाटतं. आणि ग्रामीण शाळांमध्ये सुखसुविधा आहेत, आता बऱ्यापैकी होत आहेत होत आहेत. आता आम्ही स्वतः दोन आय एस ओ शाळा केल्या, आय एस ओ शाळा झाल्या पाहिजे, तो अशा आय एस ओ शाळांसाठी काही प्रयत्न करता आले तर एन जी ओमधून किंवा काय तरी त्या आय एस ओ शाळामध्ये आय एस ओसाठी जे काय लागतं ते एन जी ओने जर पुरवठा केला तर त्या सुविधा मुलांना मिळतील, जे मुलांना शिक्षण चांगलं मिळेल आणि त्यांना वाटेल की नाही ते शहरातला मुलगा आणि मी याच्यात काही फरक नाही असं त्यांना जाणीव निर्माण होईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे, आपण करूया होईल.
धन्यवाद पुन्हा एकदा.
काय चुकीचं असेल तर डील करून टाका ते.